आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तामिळनाडूतल्या सर्व तर पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्यासाठीच्या विधानसभा मतदारसंघांमधल्या निवडणुकांचा प्रचार संपला। अमेरिकेच्या धमक्यांच्या आडून होणाऱ्या वाटाघाटी मान्य नसल्याची इराणची भूमिका। शस्त्रसंधीबाबतच्या चर्चेवर अनिश्चिततेचं सावट कायम। अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत महाराष्ट्राची स्पर्धा आता जागतिक स्तरावर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 753 अंकांची वाढ। आणि केरळमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 13 कामगारांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी। तामिळनाडू विधानसभा निवडणुका आणि पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला। येत्या गुरुवारी म्हणजे 23 तारखेला तामिळनाडूत एकाच टप्प्यात तर पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बर्धमान जिल्ह्यात कुलटी आणि सिलीगुडी इथं सभा घेतल्या। तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हल्दिया इथं जाहीर सभा घेतली। काँग्रेस आणि डाव्या पक्षांनीही राज्यात आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार केला। तामिळनाडूत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रचार केला। AIADMK पक्षाचे महासचिव एडापल्ली पल्लानीस्वामी यांनी सालेम इथं सभा घेतली तर TVK पक्षाचे संस्थापक अभिनेते विजय यांनी चेन्नई इथं प्रचार केला। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचारही आज संपला। बारामती पोटनिवडणुकीत सर्व पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज प्रचारसभेच्या सांगता सभेत आभार मानले। बारामतीच्या सर्व मतदारांनी मतदान करून अजित पवार यांच्या स्मृतींना आदरांजली व्हावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं। या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना आपल्या पक्षानं दिलेला पाठिंबा ही अजित पवार यांना श्रद्धांजली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे। दरम्यान राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मुकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके यांच्यासह एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत। अमेरिकेच्या धमक्यांच्या आडून होणाऱ्या वाटाघाटी मान्य नसल्याचं इराणच्या शिष्टमंडळाचे प्रमुख मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। त्यामुळे इराण आणि अमेरिकेत होणाऱ्या शस्त्रसंधीबाबतच्या चर्चेवर अनिश्चिततेचं सावट आहे। आतापर्यंत तेहरानच्या कोणत्याही शिष्टमंडळानं पाकिस्तानला भेट दिली नसल्याचं इराणच्या सरकारी वाहिनीनं स्पष्ट केलं। इराणबरोबरचा संघर्ष संपवण्याची आपल्याला घाई नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात 2 आठवड्यांसाठी युद्धबंदी झाल्यावरही पश्चिम आशियात युद्धाचा तणाव कायम आहे। इस्रायलनं दक्षिण लेबननमधल्या काही ठिकाणांवर हल्ला केला असून केवळ दहशतवादी तळांनाच लक्ष्य केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे। गाझामध्ये ओलीस असलेल्या सर्व इस्रायली नागरिकांना परत आणलं गेलं असून पुन्हा युद्ध सुरू झालं तर इस्रायल सज्ज आहे असं प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे। दुसरीकडे इराणने शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे। अमेरिकेने इराणचं एक मालवाहू जहाज ताब्यात घेतलं आहे। संरक्षण मंत्रालयानं आज T-72 आणि T-90 श्रेणीतल्या रणगाड्यांसाठी अंदाजे 975 कोटी रुपये खर्चाची ट्रॉल असेंब्ली खरेदी करण्यासाठीच्या करारांवर स्वाक्षरी केली। संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड आणि इलेक्ट्रो न्यूमॅटिक्स अँड हायड्रॉलिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबर या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली। T-72 आणि T-90 रणगाड्यांसाठी ट्रॉल असेंबली हे अत्यंत महत्वाचं उपकरण असून ते भारतीय लष्कराची सुरुंग क्षेत्र भेदण्याची क्षमता वाढवेल तसंच रणगाडा विरोधी सुरुंगांनी भरलेल्या क्षेत्रातून वाहनांसाठी सुरक्षित मार्ग तयार करण्याची अतिरिक्त क्षमता प्रदान करेल असं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। अर्थव्यवस्थेच्या आकाराचा विचार करता महाराष्ट्राची स्पर्धा आता देशातल्या अन्य राज्यांशी नसून जागतिक स्तरावर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नागरी सेवा दिनानिमित्त आज मुंबईत आयोजित कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्र आता जगातली 30वी मोठी अर्थव्यवस्था असल्याचं त्यांनी सांगितलं। अर्थव्यवस्थेच्या विकासाची हीच गती कायम राखली तर आपण पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये UAE आणि सिंगापूरला देखील अर्थव्यवस्थेच्या आकारात मागे टाकू शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले।
आपल्या संपूर्ण प्रशासनाने हा कार्यक्रम मनावर घेऊन उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमांमुळे आपल्यालाच आपल्या क्षमतेची जाणीव झाली की आपण कमी काळामध्ये किती उत्तुंग काम करू शकतो याची कल्पना ही आपल्याला देखील या कार्यक्रमांच्या माध्यमातून आली.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेची पारितोषिकं प्रदान करण्यात आली. देशभरात आज नागरी सेवा दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दिवसानिमित्त सर्व सनदी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेनं देशातले शेअर बाजार आज 1.5 महिन्यातल्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 753 अंकांची वाढ नोंदवून 79,273 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 212 अंकांची तेजी नोंदवून 24,577 अंकांवर स्थिरावला. सुरुवातीला किरकोळ वधारलेले हे दोन्ही निर्देशांक संपूर्ण सत्रात टप्प्याटप्प्याने वधारत गेले. तेलाच्या कमी झालेल्या किमतीचा फायदाही शेअर बाजारांना झाला. केरळच्या त्रिसूर जिल्ह्यात मुंडादीखोड इथं फटाक्यांच्या कारखान्यात आज दुपारी 3:30 सुमारास स्फोट झाला. या स्फोटात 13 कामगार ठार झाले तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट झाला तेव्हा कारखान्यात 40 कामगार उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुख्यमंत्री पी विजयन यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून गंभीर जखमींवर योग्य ते उपचार करावेत अशा सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत. पालघर जिल्ह्यात कोणसई गावातल्या फटाके बनवणाऱ्या कंपनीत आज दुपारी 12:00 सुमारास स्फोट झाला. या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय हितासाठी सर्व राजकीय पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा द्यायला हवा होता. मात्र विरोधी पक्षांनी राष्ट्रीय हितापेक्षा पक्षीय राजकारणाला प्राधान्य दिल्यानं हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या विधेयकाला विरोध केल्यामुळे विरोधी पक्षांना भविष्यात गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं असंही वीरेंद्र कुमार यावेळी म्हणाले.
मातृशक्ती ही आंखों से जो आंसू बहे हैं ये आंसू कांग्रेस सहित विपक्षी दलों को जिन्होंने भी महिला आरक्षण संशोधन विधेयक को पारित करने में अड़ंगी अपनाने का काम, मेजर थपथपाने का काम, खुशियां मनाने का काम किया है, देश की मातृशक्ति इन्हें माफ करने वाली नहीं है और आने वाले समय में जबरदस्त राजनीतिक खामियाजे को भुगतना पड़ेगा.
नवीन आयकर कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी आयकर विभागानं आज नवी मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मुख्य आयकर आयुक्त विक्रम सहाय यांनी यावेळी नवीन आयकर कायद्याविषयी मार्गदर्शन केलं आणि उपस्थितांच्या शंकांचं निरसन केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांचं आज लातूर इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. डॉ पाटील यांनी वैद्यकीय सेवेतून समाजकारणात प्रवेश करून राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. 1994 ते 2000 या काळात भाजपचे राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या 9व्या षटकात 1 बाद 97 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडूतल्या सर्व तर पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्यासाठीच्या विधानसभा मतदारसंघांमधल्या निवडणुकांचा प्रचार संपला. अमेरिकेच्या धमक्यांच्या आडून होणाऱ्या वाटाघाटी मान्य नसल्याची इराणची भूमिका. शस्त्रसंधीबाबतच्या चर्चेवर अनिश्चिततेचं सावट कायम. अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत महाराष्ट्राची स्पर्धा आता जागतिक स्तरावर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 753 अंकांची वाढ आणि केरळमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 13 कामगारांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.